चालेपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमणे काही नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा काही नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घन पटळे नाना वर्णे तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाची या वर्णी फुटे आदिसंकल्पाची विरूढी आणि ते सवेची मोडोनी ये ढोंढी ब्रह्मगोळकांच्या. तया एकैकाचे भीतरी पाहिजे तव बीजाच्याची भरिला देखिजे माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीव. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदि संकल्प असमसहास हे असो ऐसी बहुअस सृष्टी वाढे. परी दुजे निविण एकला परब्रह्मींची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषमत्व नेणो कैसे वायाची चराचर रचे पहाता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. येरी जीवभावाची ये पालविये काही मर्यादा करो नये पाहिजे कवण हे आघवे बिये तव मूळ ते शून्य म्हणनी करता मुद्दल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे माझी कार्यची आपैसे वाढो लागे. ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम करू.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधीः मुनि उच्यते. यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते च अयम् कुर्मोङ्गानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मनोगत असणाऱ्या सर्व कामना जेव्हा सोडतो आणि आपल्या आणि आपण स्वतः आपल्या ठिकाणी म्हणजे देह मन बुद्धी आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जेव्हा संतुष्ट होऊन राहतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञा असं म्हणतात. अशा प्रकारे स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितल्यानंतर याचा खुलासा अजून पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी केला. त्याच्यामध्ये दुःख प्राप्त झालेलं असताना जो उद्विग्न मनस होत नाही आणि सुख प्राप्त झालेलं असताना ज्याच्या स्पृहा वर्धिष्णु होत नाहीत हे एक महत्वाचं लक्षण सांगितलं. याचा कामना त्यागाशी संबंध आहे. वीत राग भय क्रोधाह, ज्याचा अनुराग, ज्याचा विषयांविषयीचं प्रेम, भय आणि क्रोध हे निवृत्त झालेले आहेत, याचा प्रजहात यदा कामान याच्याशी संबंध आहे. जो मनोगत कामना सोडतो त्याकरता काय काय आवश्यक आहे ते पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे. तसं सर्व ठिकाणी सर्व जगतामध्ये इंद्रियांच्या अंगानी, मनाच्या अंगानी आणि बुद्धीच्या अंगानी जगत सत्य आहे अशा भावनेनी स्नेह ठेवून वर्तन करणं, अव्यक्त सूक्ष्म परमात्म वस्तू सत्य आहे आणि त्याच्या ठिकाणी स्नेह ठेवण्याच्या ऐवजी स्थूल जगताच्या ठिकाणी जो स्नेह ठेवून राहतो तो विषयांमध्ये सापडतो. ज्याची बुद्धी स्थित झालेली आहे असा पुरुष स्नेह न ठेवता वर्तन करतो जगतामध्ये आपल्या इंद्रियांनी, मनानी आणि बुद्धीनी. या सर्वत्रान अनभि स्नेहा, पण वर्तन करतो. स्नेह निर्माण होतो जगतामध्ये म्हणून वर्तन करायचं टाळत नाही. तो कसा विहार करतो असा अर्जुनाचा जो प्रश्न आहे, तो विहार करतो पण स्नेह न ठेवता विहार करतो असं भगवंतांनी उत्तर दिलं. अर्थात विहार करत असल्यामुळं, म्हणजेच कर्म करत असल्यामुळं, वर्तन करत असल्यामुळं, त्याच्या विहारातून किंवा कर्मातून देखील काही शुभ आणि काही अशुभ अशी फलनिष्पत्तीही होणार. जेव्हा शुभ निष्पत्ती होते तेव्हा तो अभिनंदन करायला धावत नाही आणि जेव्हा अशुभ निष्पत्ती होते तेव्हा रुखरुख, चिंता, द्वेष असा शब्द वापरलेला आहे, न द्वेष्टी, तो द्वेष करायला जात नाही. याचं कारण असं की तो आपण आपल्या आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहिलेला असतो म्हणून बाहेर त्याचं लक्ष अशा पद्धतीने जात नाही. तो काढून घेतो आपलं लक्ष आणि एका ठिकाणी लावतो. आत्मनी एव आत्मना तुष्टहा. अजून एक, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, याचा खुलासा करण्यासाठी म्हणून भगवंतांनी अजून एक लक्षण सांगितलं की ज्याप्रमाणे कासवाचं अंग कासव आत ओढून घेतं, यदा संहरतेच अयम कुर्मोंगा नीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करत असताना जेव्हा दुःख, उद्वेग, सुख, स्पृहा, काम, भय आणि क्रोध जगताविषयीची विशेष आसक्ती, स्नेह, शुभा शुभ प्राप्तीची इच्छा आणि त्याच्याबरोबरच शुभ असेल म्हणून मोठं संतुष्ट होणं आणि अभिनंदन करायला जाणं आणि अशुभ प्राप्त झालं तर द्वेष निर्माण होणं, या घटना जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा आणि जेव्हा आपल्या हातात राहणार नाही तेव्हा तो आपली इंद्रियच आवरून घेतो असं अजून एक लक्षण सांगितलं. स्वामीजी म्हणत असत की आपली इंद्रिय, मन किंवा बुद्धी म्हणजे डाव नाहीये, पिठल्यात घातला तरी डावाला फरक पडत नाही आणि श्रीखंडात घातला तरी डावाला फरक पडत नाही. आपलं मन तसं नाहीये, आपल्याला स्पर्श समजतो, इंद्रियांना समजतो, मनाला समजतो, बुद्धीला समजतो. असं होणं शक्य नाही की तुम्हाला त्याच्याविषयी स्नेहच निर्माण होणार नाही. स्नेह निर्माण होणार नाही अशा दक्षतेने राहणं हातात आहे. स्नेह निर्माण होऊ नये अशी व्यवस्था नाहीये. आणि वरच्या या श्लोकांचे असे अर्थ जर घेतले गेले तर आपल्या स्वतः संबंधी किंवा देहासंबंधी कसंही वर्तन परमार्थ तोकाचा करायचा आहे म्हणून आणि त्याच्या आड आपले कान येतात म्हणून, मग कान जर विषयांकडे ओढ घेत असतील, स्नेह निर्माण करत असतील, शुभाशुभ भावना हवी असेल, अभिनंदन करावं असं वाटत असेल, तर कानात खुंटी ठोकून घ्या. आपल्या देशामध्ये परमार्थ करत असताना असा एक विचार प्रवाह निश्चित निघाला. कसा निघाला माहिती नाही, पण ही इंद्रिय आडवी येतात, इंद्रिय त्रास देतात, त्यामुळे इंद्रियांना शिक्षा करा असा एक विचार प्रवाह निघाला. जी फार बोलते आणि स्वादाविषयी तिला फार प्रेम आहे, जिभेला गळ टोचून घ्या. समर्थांनी तर मनोबोधामध्ये आश्चर्य व्यक्त केलं करुणाष्टकामध्ये की किती साधनांचे कष्ट केले, त्यांनी जे देशाटन केलं त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं पाहायला मिळालं. झाडाला उलट टांगून धुरी घेणं, इंद्रियांना नाना प्रकारचे कष्ट देत राहणं, इंद्रियांना मुळातच कष्ट दिले आणि कष्टाची सवय लागली, इंद्रियांना दुःखाची सवय लावली की हळूहळू दुःखाला इंद्रिय सरावतील, सुखाकडे पाठ फिरवतील आणि मग उद्वेग कमी होईल. अशा प्रकारचा अर्थ कोणी निश्चित काढला आपल्या देशामध्ये जेव्हा त्रास देणारे इंद्रियांना असे संप्रदाय किंवा परंपरा निघाल्या. पण भगवंत मात्र तसं सांगत नाहीत. भगवंत असं म्हणतात की जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा इंद्रिय आवरून घ्या म्हणजे झालं, इंद्रियांना त्रास द्या असं भगवंत सांगत नाहीत. कासव कसं आपले अवयव आवरून घेतो, पण कासवासारखे माणसाला अवयव आवरून घेता येत नाहीत हे उदाहरण तसंही पाहिलं तरी देखील दृष्टांत हा मूळ वस्तू आहे ती समजून घेण्यासाठी केवळ असतो. कुठलाही दृष्टांत कोणत्याही पद्धतीने असलेला हा परिपूर्ण कधीच नसतो. कासव आपला शरीर आत ओढून घेतं, तशी इंद्रिय आत ओढून घेता येत नाहीत ना. हात काय आत ओढून घेता येतात आपल्याला, हात शरीराच्या बाहेरच राहतात. पाय काय आत ओढून घेता येतात, शरीर आक्रसून देखील घेता येत नाही माणसाला. गोगलगाय जशी घेते तशी काही करता येत नाही. डोळे बंद करून घेता येतील, आत कसे ओढणार, कान आत कसे ओढणार. म्हणून हे जे उदाहरण दिलेलं आहे ते लक्षणाने समजून घ्यायचं आहे. मनुष्याच्या बाबत हे परिपूर्ण नाही. कासव जसं अवयव आत ओढून घेतं तशा प्रकारे इंद्रिय आपल्या आपल्या अर्थाकडे वर्तन करत असताना जो इंद्रियच आवरतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून इंद्रिय आवरतो हा विषय समजावून सांगत असताना विनोबांनी तो निरोध करतो किंवा संयमाने वर्तन करतो असा दोन प्रकारचा अर्थ केला. इंद्रिय आत ओढून घेता येत नाहीतच, कधीच नाही. काही विषय असे असतात की त्याचा निरोधच करायचा, किंवा कधी पूर्ण निरोध आणि कधी संयम. ते असं म्हणतात की उपोषण जसं दोन एक दिवस दोन दिवस पाच दिवस सात दिवस पूर्णपणाने उपोषण करणं हा निरोध करणं आहे. पण हा निरोध हा रोजचा उपाय नाही, नेहमीचा उपाय नाही. म्हणून काही एक निरोध केल्यानंतर मग मिताहार हा संयम. नेहमीच जेवताना आपल्या स्वतःला आवरून घेणं हा संयम. कधी निरोधाचं वर्तन कधी संयमाचं वर्तन, या प्रकारांनी तो इंद्रिय आपापल्या अर्थापासून स्वतःला ओढून घेतो असं म्हटलेलं आहे. इंद्रिय देखील जी आहेत ती जसा स्पर्श आहे दृष्टी आहे कान आहे डोळा पाहतो. जसा डोळा हे बाह्य इंद्रिय आहे तसं डोळ्याचाही एक डोळा आहे कानाचाही एक कान आहे स्पर्शाचाही एक स्पर्श आहे. सर्व इंद्रियांची सूक्ष्म इंद्रिय जणू आत आहेत चेतन रूपाने. आणि हे जे आतलं इंद्रिय आहे पाहण्याची इच्छा म्हणून असणार तर ते जास्त महत्वाचं आहे डोळ्यापेक्षा देखील. ऐकण्याची इच्छा असणारं आतलं जे इंद्रिय आहे ते जास्त महत्वाचं आहे. कान हा स्थूल काम करतो आणि कानाच्या ठिकाणी रस निर्माण करणारं जे आत इंद्रिय आहे ते इंद्रिय कोणतं आहे, ते इंद्रिय म्हणजे आपली चेतना. कानाच्या मागे मी माझी चेतना ओतो, जिभेच्या मागे मी माझी चेतना ओतो, डोळ्याच्या मागे मी माझी चेतना ओतो. ही जी इंद्रिय आहेत या इंद्रियांना आत देखील एक रस पुरवणार असं इंद्रिय आहे ते कोणतं आहे, तो मीच आहे. स्वयमेव मी चेतन पुरुष अबोधात्मक जीवभावानी आपल्या स्वतःला विषयांचा भोग घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेला असा तो खरं म्हणजे विषयाचा उपभोग घेत असतो. आणि त्याला आवरण गरजेचं आहे. त्याला जर आवरलं नाही तर मग डोळा आपलं काम करेल आणि डोळ्यामुळं ते इंद्रिय परत आत मन बुद्धी अबोधात्मक असा आपला भाव हा पाहण्याच्या बाबत अधिकाधिक अधिकाधिक पक्का असा होत जाईल. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने प्रश्न विचारलाय अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. भगवंत म्हणतात काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. हा काम आणि क्रोध देखील जीवाच्या ठिकाणी असतो चेतनेच्या ठिकाणी असतो अबोधात्मक असतो आतूनच आलेला असतो. मागच्या वेळेला मी सांगितलं हा काम आणि भय हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. भय हा कामच आहे पण मूळ जिजीविषा त्यामुळे तो वेगळा मोजला गेला. काम आणि क्रोध हेच खरे पण भगवंतांचे शब्द राग भय आणि क्रोध असे आहेत. त्यामुळे ही जी आतली इंद्रिय आहेत म्हणून उपनिषदांचे देखील शब्द चक्षुचा चक्षुः मनसो मनोयत वाचोह वाचा सहु प्राणस्य प्राणा हा असे आहेत. डोळ्याचा डोळा मनाचं मन कोणाला म्हटलेलं आहे? खरं म्हणजे परमात्म्याला, आत्म्याला. आणि या ठिकाणी अबोधात्मक अशा माला एरवी परमात्म्याचं वर्णन करताना देखील जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषणू नारायण. तो वाचेचाही वाचेचीही वाचा मनाचाही मन असा आहे. पण त्याला मनाचं मन होण्यासाठी म्हणून मन बाह्य मन आणि विषयांकडे धावणाऱ्या वृत्ती ज्या आहेत तर त्या आतल्या इंद्रियांनी आवरायला शिकलं पाहिजे, तर मनोगत कामना सोडता येतात. म्हणून हा जो प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान हा जो पहिला श्लोक आहे 55वा, तर त्याचंच विश्लेषण पुढे आहे. हे जे इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः कासवासारखं आपल्या स्वतःला आवरण आहे ते रस सोडणं आहे, विषयाच्या संबंधी रसाचा त्याग करणं आहे. आणि हा रसाचा त्याग झाला की मग डोळा पाहण्याचं बंद होईल. कान तसलं ऐकणं बंद करतील, जीभ तसलं खाणं बंद करेल, पण आतून आतून ते सुटलं पाहिजे. हा सगळा एका बाजूने इंद्रिय कशी आवरायची, मनोगत कामना कशा सोडायच्या याचा उपाय किंवा युक्त्या म्हणून भगवंतांनी सांगितलेला भाग आहे. आणि या सर्वांना एकसारखी लागू पडणारी गोष्ट म्हणजे आत्मनी एव आत्मना तुष्टः. सर्व मनोगत कामना सोडतो आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होतो, दुःखामध्ये उद्विग्नता पावत नाही, सुखामध्ये स्पृहा वाढू देत नाही. याच कारण आत्म्यामध्ये संतुष्ट झालेला असतो, आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये आपण संतुष्ट होऊन राहिलेला असतो. याच्यामध्ये आपण याचा अर्थ इंद्रिय मन बुद्धी, मी हा जो शब्द आहे, आत्मा याचा अर्थ मी असा आहे. शुद्ध पारमार्थिक परिभाषेत आत्मा आणि परमात्मा हे एक, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर असं तत्व, सर्व जगताचं आदी कारण, जन्म मरण रहित अविनाशी चैतन्य मात्र, जाणीव मात्र, अस्तित्व मात्र, शांत स्वरूप, एकमेवा द्वितीय. पण आत्मा हा शब्द मनाला देखील उद्देशून वापरला जातोच. आपल्या स्वतःला उद्देशून वापरला जातो, त्यामुळे आपण आत्म्यामध्ये जो संतुष्ट होऊन राहतो, आता जो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही याचं कारण तो दुःखात उद्विग्न व्हायला जो जातो तो आत्म्यात संतुष्ट आहे म्हणून, म्हणजे मन बुद्धी इंद्रिय आत्म्यामध्ये संतुष्ट आहेत म्हणून दुःखात उद्विग्न पावत नाही. सुखामध्ये विषय सुखानी हुरळून जात नाही, स्पृहा वाढवू देत नाही, याचं कारण त्याच्यापेक्षाही वरिष्ठ सुख त्याला मिळालेलं असतं. सुखाच्या देखील ज्या श्रेणी आहेत त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात रासभ उकिरडा लोळे तयासी तेची परिमळ सोहळे. सुखाची कल्पना असेल त्याची, त्याला तो परिमळ सोहळा असेल. तसं लहानपणी गोट्या भोरे पतंग हे छंद असणारे विषय होते, त्याच्यापासून आनंद मिळत होता. मग पुढे चांगले छंद लागल्यानंतर हे छंद कसे सुटले कळलं देखील नाही. बरोबर आहे की नाही दत्ता? आमच्या खिशात दोन्ही खिशात गोट्या भरलेल्या असायच्या. दोन्ही खिसे भरून मग जिंकाजिंकी खेळायला बाहेर पडायचा. आता हा छंद कधी संपला कळलं नाही. जसे अधिक चांगले छंद लागले तसे हे छंद गेले संपले. तसं सुखाची जी स्पृहा आहे, इंद्रिय विषयांमध्ये रममाण होतात, त्याच्यापेक्षाही उत्तम सुख जर मिळालं तर या सुखाची स्पृहा जाते. सुख समजत नाही असा अर्थ घेऊ नका. सुख समजत, दुःख समजत. समजणं हे तथ्य आहे. सुख समजणं हे तथ्य आहे आणि स्पृहा हा विकार आहे. दुःख समजणं हे तथ्य आहे आणि उद्विग्नता हा विकार आहे. सुख समजू नये असं नाही, दुःख समजू नये असं नाही. समजणार. पण आत्म्यामध्ये रमत असल्यामुळं, आत्म्यामध्ये रमण्याची क्रिया प्राप्त झाल्यामुळं काय करायला लागेल त्याच्यासाठी, इथं कोणताच उपाय सांगितलेला नाहीये. हा दुसरा अध्याय चाललेला आहे. पुढे सगळ्या भगवद्गीतेत तेच भगवंतांना सांगायचं आहे. आपल्या आत्म्यामध्ये आपण रमायचं कसं. आत्मनी एव आत्मना तुष्टः. इंद्रिय आत्म्यामध्ये रमणं, मन आत्म्यामध्ये रमणं आणि बुद्धी आत्म्यामध्ये रमणं, आत्मा थोडाच दृष्ट विषय आहे. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मनाला, वाचेला, इंद्रियांना कोणालाच तो दृग्गोचर नाही. तो कसाही कोणालाही वेगळेपणाने पाहता अनुभवता येत नाही. वस्तुतः इंद्रिय, मन आणि बुद्धी त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. तुकाराम महाराज विचारतात ना, चालते शरीर कोणाची आहे सत्ते. आपण इथं बसलेले आहोत तर त्याच्या सत्तेनी बसलेले आहोत. त्याच्या सत्तेनी आपण ऐकतो आहोत. त्याच्या सत्तेवर आपण विचार करतो आहोत. हा जो आत आहे, आत बसून इंद्रिय मन बुद्धीकडून कर्म करून घेतो, तिथपर्यंत जायचं आहे. तसंही जर म्हटलं गेलं तर कर्मयोगामध्ये, म्हणजे केवळ कर्मयोगामध्ये, त्याच्यातून ध्यान वजा करा, भक्ती वजा करा, केवळ कर्माच्या अभ्यासाने आत्मा हा कधीही प्राप्तव्य नाही. कारण कर्म करणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे. इंद्रिय कर्म करत राहतील. आत्मा हा कशाचाच फलस्वरूप म्हणून नाही, तो मुळात आहेच आहे. असं असल्यामुळं कर्मातून बाह्य फळ मिळतं, कर्मातून एक अंतरफळ देखील मिळतं, पण ते अंतरफळ चित्तशुद्धी रूपाने मिळतं. कर्माचं जे अंतरफळ आहे ते अंतरफळ समाधान, शांती, आनंद, प्रेम, तृप्ती या अंगाने मिळतं, अथवा कटकट, असमाधान, उद्विग्नता, संताप या अंगाने मिळतं. अंतरफळ आहे कर्माला, बाह्य फळ आहे, अंतरफळ आहे. जर अंतरफळ अशा प्रकारे शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती असं जर अंतरफळ मिळालं तर त्याने चित्तशुद्धी होते. आणि ही चित्तशुद्धी द्वारा ध्यानाचा आणि भक्तीचा आश्रय धरून तो आत्म्याला नंतर जाणू शकतो. कर्मानी आत्म्याला जाणण्यासाठी म्हणून उत्कृष्ट तयारी होते. पण केवळ कर्माने कोणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही ही अडचण आहे. आत्मनी एव आत्मना तुष्टः याच्यासाठी ध्यानच पाहिजे. कर्म करणारी जी इंद्रिय आहेत, मन आहे आणि बुद्धी आहे, ती निरस्त झाली पाहिजेत. म्हणून ध्यानाच्या वेळेला इंद्रियांची सगळी कामं बंद, शून्य करणं, मनाची सगळी कार्य बंद करणं, शून्य करणं, आणि बुद्धीची सगळी कामं, तर्क इत्यादी शून्य करणं. कारण इंद्रिय, मन आणि बुद्धी जर कर्म करत असतील तर त्यांच्या आत असणारी जी प्रेरणा आहे, ज्यांच्या प्रेरणेमुळे इंद्रिय, मन, बुद्धी कर्म करतात, तर ती पर्यायांनी प्रगट होत असली तरी देखील साक्षात प्रगट होत नाही, ही अडचण आहे. आणि ती जगताकडे आपल्याला घेऊन जातात. पण जर इंद्रिय बंद करता आली अत्यंत जागृत अवस्थेत, म्हणजे ध्यानात, जर मन बंद करता आलं अत्यंत जागृत अवस्थेत, म्हणजे ध्यानात, आणि तर्कादी जर बंद करता आले अत्यंत जागृत अवस्थेत, म्हणजे ध्यानामध्येच, तर आपल्याला मिळालेली सर्व साधनं शून्य होऊन जातात. आणि सर्व साधनं शून्य झाली हे ज्याला समजतं, जो शून्याचाही निष्कर्ष म्हणून असतो, उपस्थितच असतो, त्याला समजतं सर्वात सूक्ष्म ते मन, मन अमन झालं हे ज्याला समजलं, हे ज्याला समजतं, तो मात्र तिथं कायमच असतो. झोपेमध्ये किंवा सुषुप्त अवस्थेमध्ये तोही नाहीसा होतो, तोही आपल्या स्वतःला विसरून जातो. पण समाधी स्थितीमध्ये एक कोणी जागाच असतो. हा जो जागा असतो तो शुद्ध स्वरूप, जाणीव स्वरूप, चेतन स्वरूप, अस्तित्व मात्र असा, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या खेरीज असणारा, तो आपल्या स्वतःला जाणून राहतो. तो सुखमय आहे, तो सुख स्वरूप आहे, आणि तो आपणच आपल्याला जाणायला समर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा सूर्योदयो झालिया, सूर्ये सूर्यची पहावा धनंजया. सूर्योदय झाल्यानंतर सूर्य कुठे उगवलाय ते पाहण्यासाठी म्हणून आपण कंदील घेऊन जात नाही, चला सूर्य कुठे उगवलाय पाहू, बॅटरी घेऊन बाहेर पडत नाही. सूर्यामुळेच जसा सूर्य समजतो, तसा आत्म्यामुळेच आत्मा समजतो. फक्त मन बुद्धी नाहीशी व्हायला पाहिजे, इंद्रियांची भावना नाहीशी व्हायला पाहिजे. जो उर्वरित आहे तो स्वसंवेद्य आहे, आपणच आपल्याला जाणायला समर्थ आहे, तो आपणच आपल्याला जाणतो, मनाखेरीच, विचारांखेरीच. समर्थ म्हणतात, तेथे सुख असे वाढ नाही मनास पवाड, मने वीण कैवाड साधनाचा. त्या ठिकाणी मन नसतं, त्याची मने वीण प्राप्ती कि वासने वीण तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची. कल्पना लढवायला गेलं की तो दूर जातो, आणि कल्पना नाहीशा झाल्या की तो आपला आपण प्रकट होतो. असं वरिष्ठ सुख अनुभवण्याची जर सवय लागली आपण, म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी, आत्मनी एव आत्मनः तुष्टः, आपल्यामध्येच, म्हणजे त्याच्याही आत असणाऱ्या अशा आपल्यामध्येच जर संतुष्ट होऊन राहतील, तर मग दुःख दुःख दुःखाचं तथ्य समजेल, दुःख आहे हे कळेल, कष्ट होतील, पण उद्वेगापर्यंत दुःख नेणार नाही. तो आत्म्यामध्ये रमून असेल. म्हणून शुभाशुभ प्राप्तीनंतर देखील मुळातच सगळा स्नेह आत्म्याच्या ठिकाणी ठेवलेला असल्यामुळं आता हा ठेवायचा कसा? तरीही हे तार्किकच आणि तात्विकच निरूपण आहे. आपल्याला तर याच्या युक्त्यांमध्ये रस आहे. म्हणून कर्मयोगामध्ये कर्मयोगाच्या आचरणात ते करता येतं. कर्मयोगाच्या आचरणाचा आचरणाचे कितीतरी परिपूर्ण श्लोक भगवद्गीतेत आहेत. कर्मयोगाचं वर्णन करणारा या अध्यायात देखील श्लोक आहे, दोन श्लोक आलेले आहेत. कर्मणी एव अधिकार हते, मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर् माते संगोस्तु कर्मणी, योगस्सह कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. पण तसं जर पाहायचं झालं तर हा श्लोक जो आहे हा कुठं आत्म्याकडे नेत नाही, कारण इथलं जे निरूपणाचा एकूण प्रकार आहे तो आत्म्याचं वर्णन आधी येऊन गेलेलं आहे. आणि आता अशा प्रकारचं आत्मज्ञान संपादन करण्याचा उपाय मी तुला सांगतो म्हणून आलेले हे श्लोक आहे. मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा, हा त्यातल्या त्यात खूपच परिपूर्ण असा श्लोक आहे. सर्व कर्म मला अर्पण करून, सर्व कर्म म्हणजे वैयक्तिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक, संस्थात्मक काही कामं करत असेल तर राष्ट्रीय, राजकीय काय जी असतील ती वैश्विक. सर्वाणि कर्माणि मनाची, बुद्धीची, इंद्रियांची ही मला अर्पण कर, हा जो मी म्हणून इथं या श्लोकामध्ये, तर तो आत्मा किंवा परमात्मा. देहाच्या सापेक्ष ज्याला आत्मा म्हणतात त्यालाच परमात्मा असं म्हणण्याची रीत आहे. आत्मा या नावाचा कोणता प्रकार नाही, खरं म्हणजे परमात्माच. पण जसं घटाकाश म्हणतात ते घटाच्या आत असणाऱ्याला, असणाऱ्या आकाशाला केवळ घटाकाश म्हणतात, एरवी घटाकाश या नावाचा कोणताही पदार्थ नाही, तसं आत्मा या नावाचा कोणताही पदार्थ नाही. पण ही जी देहाची खोळ आहे त्याच्या आत असणारं जे चैतन्य आहे तेच बाहेर देखील आहे, पण त्याला आत्मा असं म्हणण्याचं प्रघात आहे. आत्मा आणि परमात्मा एक. म्हणून सर्व कर्म मला अर्पण करून करणं, मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा, इथं ते श्लोक आले सगळे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः इत्यादी जे आत्म्याचं वर्णन करणारे श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये आले त्याला आत्मबुद्धी असं म्हटलं गेलं. आणि दुसरा कर्म मार्ग सांगणारे श्लोक कर्मणी एव अधिकार हते इत्यादी योगबुद्धी. म्हणून कर्म करत असताना देखील मी आत्मा असं लक्षात ठेवणं, सर्व कर्म परमात्म्याला अर्पण होत आहेत अशा बुद्धीने करणं, वस्तुतः सर्व कर्म मी करत असलेल्या कर्मासकट जगतातली सर्व कर्म ही तत्वतः एका व्यापक जगडव्याळ कर्मचक्राचा भाग आहे. केवढी कर्म चाललेली आहेत जगतामध्ये, जसं एक घड्याळ असावं त्या घड्याळात कितीतरी छोटी छोटी चाकं काम करत असतात, ती सगळी मिळून एक घड्याळ चालवतात. तसं या जगतामध्ये सर्व मिळून जे कर्म करतात ते भगवंताच्या कर्माचा एक भाग आहे आणि आपण देखील त्याचा एक घटक आहोत हे लक्षात घेऊ. माझी जी सर्व कर्म आहेत ती तत्वतः परमात्म्याच्या सत्तेने चालतात, परमात्म्याच्या सत्तेवर चालतात, परमात्म्याच्या इच्छेनी चालतात असं समजणं म्हणजे समर्पण आहे. आपल्या कर्मांचं गाठोडं घेऊन कुठे आळंदील जायचं नाहीये, तसं गाठोडंही तयार करता येत नाही, पण हे समजून असणं म्हणजे समर्पण आहे. आणि हे करत असताना जो करणारा कितीही म्हटलं तरी आत्म्याच्या सत्तेवर देह कर्म करतो, म्हणून आत्म्याचं अनुसंधान असणं आपण आत्मा, आपण सच्चिदानंद, आपण देह मन बुद्धी नाही अशी जाणीव असणं, तसंच निराशी ही म्हणजे फलाचा त्याग करून, निर्ममो भूत्वा म्हणजे ममत्वाचा त्याग करून, युद्धस्व अर्जुनाला केलेला विशिष्ट उपदेश, पण आपल्या सगळ्यांकरता कर्म कर, कर्माचा उपदेश, विगत ज्वरहा अभिनिवेश रहित होऊन कर्म कर, तर हीच त्याला युक्ती आहे. म्हणून भगवंत जर म्हणाले की कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये तुझा अधिकार नाही, तर शीत आणि उष्ण ही मूळ द्वंद्व आणि त्या द्वंद्वांच्या रूपाने सुख आणि दुःख ही अंतिम फलस्वरूप प्राप्त होणारी गोष्ट, मा फलेषु कदाचन अशी जी भगवंतांची आज्ञा आहे, तसंच स्नेह ठेवून वर्तन करा किंवा स्नेह न ठेवता वर्तन करा, शुभ किंवा अशुभ हे फळरूपाने मिळेलच, तर या सर्व बाबत मा फलेषु कदाचन कर्मणी एव अधिकार आहते, मा फलेषु कदाचन हे कायम बुद्धीमध्ये ठेवून कर्म करणं, आणि आत्मनी एव आत्मना तुष्टः, आत्म्यामध्येच संतुष्ट राहून बाहेरचं फळ त्याकरता नको की फळ आत्मस्वरूप मला आधीच मिळालेलं आहे म्हणून बाहेरचं फळ नको, अशी भावना. सर्व ठिकाणी स्नेह न ठेवता राहणं याच्याकरता भगवंतांची आज्ञा याच श्लोकात असणारी, म्हणजे तुझा केवळ कर्मामध्ये अधिकार आहे, स्नेह कुठं ठेवतोस, अशी आहे. तू स्नेह ठेवायला गेलास की देहबुद्धीत अडकशील, म्हणून या सर्वत्रान अनभिस्नेहा, तू स्नेह न ठेवता राहा, तुझा केवळ कर्मामध्ये अधिकार आहे, कर्मयोगात हे श्लोक बसवण्याची ही युक्ती आहे. तसंच सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते, असं भगवंतांनी, योगस्थ होऊन तू कर्म कर, संग टाकून कर्म कर, ते सिद्ध राहो किंवा असिद्ध राहो, त्यामुळे कर्म सिद्ध झालं तर स्पृहा वाढते, असिद्ध राहिलं तर दुःख निर्माण होतं. तू कर्म सिद्ध आणि असिद्ध याच्यापेक्षा चित्तशुद्धी होते आहे आणि आत्म्याकडे लक्ष आहे याच्याकडे अधिक लक्ष दे. आणि संगरहित होऊन तू कर्म कर, तर हे जे मा फलेषु कर्मणी एव अधिकार आहते, सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा, याचाच अर्थ सुख दुःख शुभ अशुभ अनभिस्नेह राहून वर्तन आणि उद्विग्न न होणं, विगत स्पृह होणं, यामुळे संग टाकता येतो. याचा कसून अभ्यास केला तर देह संघापासून मी वेगळा आहे असं समजतं, आणि याचा परिणाम स्वरूप जर काही असेल तर तो योगस्थ होतो, तो योगारूढ होतो. योगारूढ होतो याचा अर्थ आत्मबुद्धी संपन्न होऊन तो कर्मयोग करण्यामध्ये देखील कुशल होतो, म्हणून त्याचा परिणाम म्हणून त्याची बुद्धी स्थिर होते. श्रुतीवी प्रतिपन्नाचे यदा स्थास्यती निश्चला, समाधा वचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. बुद्धी समाधीमध्ये स्थिर होते, केवळ श्रुतीवाक्यांचा काही उपयोग नाही, आणि श्रुतीवाक्य सोडून केवळ कर्म करण्याचाही काही उपयोग नाही. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून जर जीवन असेल तर मात्र बुद्धी समाधी अवस्थेमध्ये स्थिर होते, आणि त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणतात. म्हणून या सर्व श्लोकांच्या शेवटी आत्मनी एव आत्मना तुष्टः जो आहे तो आणि ज्यांनी कामना टाकलेली आहे तो स्थितप्रज्ञ हातत उच्चते, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि दुःखामध्ये ज्याला उद्वेग होत नाही आणि सुखामध्ये ज्याची स्पृहा वाढत नाही आणि ज्यांनी वीत राग भय क्रोधा हे संपादन केलेलं आहे, कामना काम भय आणि क्रोध यांना ज्यांनी दूर सारलेलं आहे, भगवंत म्हणतात स्थितधी ही मुनी उच्चते, त्याला स्थितधी ही मुनी असं म्हणतात. तो आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहतो आपणच. तसंच या सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी असं झाला. आणि आत्मनी एव आत्मना तुष्टा असेल तेव्हा स्थितप्रज्ञ असतोच्यते. व्याख्याच केल्या त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. यदा संहरते च अयम कुर्मोंगानिव सर्वशहा इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः काय तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते आत्म्यामध्ये. एवढं करतो आणि आत्मनी एव आत्मना तुष्टा हे जमवलेलं आहे, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता आहे. क्रिटिकल वस्त्राच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे. जेवढं जमू तेवढं सुख आहे, जेवढं जमू तेवढी शांती आहे. हे सगळं कर्मयोगामध्ये बसतं, हे सर्व ध्यान योगामध्ये देखील बसतं. ध्यान योगाचे कित्येक श्लोक घेता येतील, पण ध्यान योगाचा प्रथम उल्लेख जिथं आला तो म्हणजे पाचवा अध्याय, पाचव्या अध्यायाच्या अखेरीला. मग सहाव्या अध्यायात दोन ठिकाणी ध्यानाचं वर्णन आलं, आठव्या अध्यायामध्ये आलं, चौथ्या अध्यायामध्ये देखील अनेक प्रकारची विकर्म सांगितली, त्याच्यात ध्यान सांगितलेलं आहेच. पण पाचव्या अध्यायामध्ये जे ध्यानाचं वर्णन आलं, स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुहुचे एव अंतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ यतेंद्रिय मनोबुद्धिः मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः. याच्यामध्ये देखील हा अभ्यास बसतो. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश, बाहेरचे जे स्पर्श आहेत ते बाहेरच ठेवायचे ध्यानाच्या वेळेला, इंद्रियांपर्यंत येऊ द्यायचे नाहीत. यस सर्वत्रान अनभिस्नेहः. आता प्रत्यक्ष इंद्रिय विषयांमध्ये वर्तन करत नाहीयेत तर मनानी, कारण प्रत्यक्ष कर्मयोग करताना कर्म व्यापार करताना इंद्रिय आणि मनोव्यापार दोन्ही असतात. तर साधना करत असताना इंद्रिय व्यापार नसतात ध्यानासारखी साधना करत असताना, पण मनोव्यापार असतात. ध्यानामध्ये मित्राबरोबर जेवायला जातो, सिनेमाला जातो, लग्नाला जातो, लग्नाचं जीवन येतो, ऑफिसमध्ये काम करायला जातो, ध्यानामध्ये सगळं करतो. म्हणून ध्यानामध्ये यस सर्वत्रान अनभिस्नेहा, चक्षुहुच एव अंतरे भ्रुवो साक्षी राहायला सांगितलेलं आहे. दोन भुवयांच्या मध्ये म्हणजे इथं आज्ञाचक्राच्या ठिकाणी, खरं ठिकाणी याच्याही पेक्षा आत चिदाकाशाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आत्मा होऊन राहायचं. नच जमलं तर साक्षी होऊन, कशाचं साक्षी होऊन राहायचं? दुःख अनुद्विग्न मनः, दुःखाचा साक्षी. तरी दुःखाची भावना झाली तर उद्वेग होऊ द्यायचा नाही, विकार उठू द्यायचा नाही. सुख कधी कधी ध्यानात माणूस फार सुखी इन्क्रिमेंट झाला, ध्यानात विचार आला सुख. कारण आतापर्यंत आणि हल्ली तर असं आहे की 1 लाख रुपये पगार मिळतो आणि 15,000 रुपयेच खर्च करतो, त्याच्यातही 12,000 कसा होईल हे पाहायचंय. वाचवायचे तर आहेत, जास्त मिळवायचे तर आहेत. त्यामुळे लाखाचा पगार काय 1,15,000 रुपये झाला. अरे बरं झालं, आपला 15,000 जो खर्च होता तो तेवढंच इन्क्रिमेंट मिळालं. म्हणजे आता उरलेले सगळे वाचवू. वाचून काय करणार? प्लॉट घेऊ, शेअर्स घेऊ, स्पृहा. अशा रीतीने जे विचार उठतील, आणि हे इतकी सूक्ष्म गोष्ट आहे, आपण याच्यामध्ये सापडत असतो तद्दन परमार्थ करत असताना, आणि आपल्या सगळ्याला आपल्या स्वतःला परमार्थी समजत असताना आपण याच्यात सापडतो याची आपल्याला कल्पनाही नसते. शुभ प्राप्त झालं, शुभ प्राप्त झालं तर इतकी निश्चिंतता असते, इतकी निर्वेधता असते की बास रे बास. त्यामुळे त्याला असं वाटतं की आपलं ध्यान चांगलं चाललंय, इतकी निश्चिंतता असते. खरं म्हणजे ध्यानात आत्म्याच्या सुखापर्यंत पोचलेला नसतो, पण रुखरुख नसते म्हणून त्याला ध्यान चांगलं चाललंय असं वाटतं. आणि अशुभ प्राप्त झालं तर ध्यान खराब झालं असं वाटतं. खरी गोष्ट अशी आहे की साक्षी झालेला नाहीये. दुःखाचा साक्षी नाही, उद्विग्नतेचा साक्षी नाही, सुखाचा साक्षी नाही, स्पृहेचा साक्षी नाही, शुभाचा साक्षी नाही, अभिनंदन करायला जातोय त्याचा साक्षी नाही, विचारचक्र चाललेला आहे, ध्यानात हे वापरता येणं शक्य आहे. प्राणापानव समौ कृत्वा नासाभ्यंतर चारिणव, हे मात्र मन आणि प्राण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे भगवंतांनी ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये विशेष करून प्राणांचा सुरुवातीला सहयोग सांगितला. मन, प्राण आणि वासना याच्यापैकी कोणाही एकाचा जर लय झाला तर उर्वरित दोन आपोआप संपतात, त्यांना संपवायला लागत नाही. राजयोगाच्या साधनेमध्ये मनाचा लय झाला की त्याच्या पाठोपाठ प्राणांचा लय होतोच. प्राण सूक्ष्म, मंद आणि ऊर्ध्वगामी होत या वरच्या चिदाकाशाच्या प्रदेशामध्ये लीन होतातच. वासनांतरांची विवंचना आपैसी पारुभी अर्जुना, असं ज्ञानेश्वर महाराज. वासना संपल्याच पाहिजेत. भक्तीची एक विशेष साधन आहे, जसं नामस्मरणामध्ये तुम्ही रंगून गेलात, अगदी टाळ घेऊन नाचताना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, वासना नाहीशा होतात. कोणतीही योगाची प्रक्रिया नाही, वासना नाहीशा होतात, मन नाहीस होत आणि प्राणशक्ती देखील लीन होऊन जाते. आत्मस्वरूपाचं भान निर्माण होतं. हठयोगाच्या साधनेमध्ये प्रथम प्राणांचा लय आहे, अवघड समजलं जातं. त्याचे मार्गदर्शक गुरु असतील तर इतका अवघड नाहीये, पण सांप्रत तसे गुरु मिळणं कठीण आहे. प्राणांचा लय होतो, प्राणांपाठोपाठ मनाचा आणि वासनांचा लय होतो. कुंडलिनी योगाच्या अंगानी या वरच्या चिदाकाशामध्ये, ब्रह्मरंध्रामध्ये, सहस्र दल कमल चक्रामध्ये, या ठिकाणी तो आपलं सुख आपण सुखे नैव अनुभवतो, पण गुरु कमी आहेत. मार्ग परफेक्ट आहे. हठयोग याचा कुठल्याही हट्टाशी तसा संबंध नाही, तरी देखील तुलनेनी तो मार्ग अवघड आहे असं म्हटलेलं आहे, भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि मग यतेंद्रिय मनोबुद्धी ही, आणि मग अशा प्रकारे प्राण मन आवरून साक्षी राहिला विकारांचा, म्हणजे खऱ्या अर्थाने मन बुद्धी आवरली जाते, तोपर्यंत आवरली जात नाही. यतेंद्रिय मनोबुद्धी ही मुनीही मोक्षपरायण. इथेही हा मोक्षपरायण हा शब्द आला, हा विशेष आहे. हा मोक्षपरायण शब्द आहे तो सगळ्या आत्म्याच्या वैशिष्ट्यांकरता मोक्षपरायण असा त्याचा अर्थ आहे. आणि मग तो भगवंतांचा शब्द आलाच, विगतेच्छा भय क्रोधा, त्यामुळं काय झालं त्याच्या ठिकाणाहून तसं तिथं वीत राग भय क्रोधा स्थितधी मुनी उच्चते. इथं विगतेच्छा तोच अर्थ, भय क्रोधा त्यावेळेला खऱ्या अर्थाने, इच्छा म्हणजे कामना, काम आणि कामना, भय आणि क्रोध संपूर्ण नाहीस होतं. आत्म्यामध्ये रममाण झाल्यामुळं त्याचा त्यावेळेला काम नाहीसा होतो. क्रोध शुभ्रता नाहीशी होते. आणि आपण अमर आहोत असा भाव असल्यामुळं मृत्यूचं भय नाहीस होतो. देह आला की मृत्यूचं भय आलं, कोणीही असो, पण त्यावेळेला मात्र त्याच्यापाशी ती गोष्ट नसते, मृत्यूचं भय देखील नसतं. कारण मृत्यूच्या देहाला यायचा त्याचं समाधी स्थितीत विस्मरणच होत. आणि असा जो आहे यस सदा मुक्त एव सहा, म्हणून ही जी ध्यानाची प्रक्रिया आहे ती वैराग्य भाव त्याचा आधार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी देखील स्पष्ट ओवीस लिहिली. तरी वैराग्याचे नी आधारे जीही विषय दवडूनी बाहिर आहे, शरीरी एकंदरे केले मन, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्राणापानो समो कृत्वा, प्राण आणि अपान हे सम करून त्या योगानी मन आवरून मग या चिदाकाशाच्या प्रदेशामध्ये नेऊन ठेवणं, आणि त्या ठिकाणी आत्मभावच आत्मभावातच ते ठेवणं, आणि तिथून बाहेर येईल तेव्हा साक्षी ठेवणं. दुःख सुख उद्विग्नता स्पृहा शुभ अशुभ या सर्वांपासून. आणि मग हा साक्षी भाव जमला की मनाचा लय होतो. मनाचा लय होतो तो जर अति दीर्घ काळ झाला तर पाठोपाठ मनाचा आणि प्राणांचा लय झाल्यामुळं देहभाव विवर्जितता तो अनुभवतो. त्यावेळेला त्याला वीत राग भय क्रोधा याचा अनुभव येतो. त्याच्यापाशी नसतातच, काम नसतो, भय नसतं आणि क्रोध क्षुब्धता नसते. अशा वेळेला तो मोक्षपरायण होतो, तो मुक्तीकडे जातो, तो मुक्तीशी जोडला जातो. आणि तेव्हा त्याला स्थिर बुद्धी लाभ होतो. कर्मयोगामध्ये एका सहज सुयोग्य अशा मार्गाने आपलं आपणच कुर्मोंगानी व सर्वशः, कारण इंद्रिय ही स्वधर्म कर्मामध्येच ठेवायची असल्यामुळं आपोआपच इंद्रिय आवरण ही युक्ती कर्मयोगामध्ये आहेच. कर्मयोग डोक्यात ठेवून जर राहिला तर त्याच्यामध्ये इंद्रियांचं नियमन हे आहेच आहे. तर ध्यानाच्या स्थितीमध्ये मानसिक असल्यामुळं मानसिक कर्म करतो ध्यानामध्ये. तर सुरुवातीलाच सांगितलं सूक्ष्म तहा जे सर्व स्पर्श आहेत ते बाहेरचे बाहेरच ठेवून, कुर्मोंगानी व सर्वशहा हे आलंच आणि तरीही जर जात असेल तर साक्षी राहून. साक्षी राहणं म्हणजे जे अंतर इंद्रिय आहे, बाहेर डोळा आहे आणि पाहण्याची इच्छा हे अंतर इंद्रिय आहे, तर ते अंतर इंद्रिय आवरण हे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सहजच आहे. सहज आहे याचा अर्थ अभ्यासाने आहे. अजून एक दोन मार्गाने हा अभ्यास केला जाऊ शकतो, तो म्हणजे चिंतन प्रक्रियेने. तसंच अत्यंत सजग राहून, पण आपली वेळ संपली. अजून एक तास जर आपण असेच बसलो तर मग तोही विषय खरा म्हणजे पूर्ण होईल. पण आपण पुढच्या वेळेला हे पाहू. याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या म्हणे, अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. विषयांच्या विषयीचा जो प्रौढ अभिलाष आपल्या ठिकाणी झालेला आहे, बालकाच्या ठिकाणी नसतो. जसं जसं वय वाढतं तसं तसा तो अधिकाधिक प्रौढ प्रौढ असा होत जातो. इतका प्रौढ की एका आजोबांची सेवा करण्यासाठी म्हणून मी दवाखान्यात जात असे. तर ते माझ्याशी ज्या गोष्टी बोलत होते ते ऐकून मी चकित झालो. त्यांना इंजेक्शन टोचल्यानंतर अगदी थोड्या वेळाने आहा करायचे, इतके इतके ते जीर्ण झालेले होते. पण खुशीत आले की कामनेविषयी कामाविषयी बोलत होते. प्रौढ अभिलाष कसा असतो? मी त्यांना म्हटलं आजोबा, ते म्हणाले असू दे रे तुझ. आणि काय ते फार मोकळे झाले, मी फार मजा केली आहे म्हणाले. असा प्रौढ प्रौढ अभिलाष होत जातो. सगळे विषय खाण्याचे पिण्याचे इथपासून विषय म्हणून आपण ते समजतो त्या सगळ्या गोष्टी अति अति प्रौढ होऊन जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा जो प्रौढ अभिलाष आहे तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. याच्यामुळे स्वसुखाला अंतराय निर्माण होतो. याच्यात मार्ग काय? जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू, आत्म्यामध्ये जो संतुष्ट आहे. परी विषय माझी पतितू जेणे संगे कीजे तो कामू सर्वथा जाये. जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे. घड्याळ पुढे जाते, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी. हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.